When we think of a great salvation, when we think of a great salvation, we need to ask ourselves, what have we got to be saved from?
आपण जेव्हा एका महान तारणाविषयी बोलतो, आपण एक प्रश्न विचारला पाहिजे की आपलं कशापासून तारण होत आहे किंवा आपल्याला कशापासून सुटका मिळत आहे.
Let's turn to Romans chapter 5.
आपण वळूया रोमकरस पत्र ह्याच्या पाचव्या अध्यायाकडे.
Romans chapter 5.
रोमकरस पत्र याचा पाचवा अध्याय.
आय वॉन्ट यू टू लर्न द हॅबिट ऑफ रीडिंग द बायबल स्लोली.
माझी अशी इच्छा आहे की तुम्ही स्वतःला एक सवय लावावी की बायबल तुम्ही हळू किंवा मंद गतीने वाचता.
वी लिव्ह इन अ वर्ल्ड वेअर वी वॉन्ट टू डू एव्हरीथिंग व्हेरी फास्ट.
आपण अशा जगात जगतो जिकडे आपल्याला सगळ्या गोष्टी पटकन वेगाने आणि त्वरित हव्या आहेत.
But when we come to the Bible, we must read it slowly because then only we will understand God's word.
पण जेव्हा आपण बायबल वाचतो तेव्हा आपण ते मंद गतीने वाचलं पाहिजे कारण तेव्हाच आपण हे समजू शकतो की ते देवाच्या वचनाचा अर्थ काय आहे.
Now many of you have read Romans chapter 5 many times in your life.
आता तुमच्यापैकी अनेक लोकांनी रोमकरस पत्र याचा पाचवा अध्याय तुमच्या जीवनात अनेक वेळेस वाचला असेल.
I will show you how you can miss something because you read it too fast.
मी तुम्हाला दाखवेल की कसं तुम्ही ह्यातन काहीतरी गमावलं आहे फक्त ह्यामुळे कारण तुम्ही ते अत्यंत वेगाने वाचलं.
I always tell people who listen to my preaching, I'll give you a new Bible.
मी नेहमी जे लोक माझा प्रचार ऐकतात त्यांना सांगतो की मी तुम्हाला एक नवीन बायबल देणार आहे.
That means it will be your same old Bible but you will discover new things in it.
याचा अर्थ ते तुमचं तेच जुनं बायबल असेल पण त्यात तुम्ही नवीन गोष्टी बघाल.
For example,
उदाहरणार्थ,
there are two types of salvation mentioned in Romans chapter 5.
रोमकरस पत्र याच्या पाचव्या अध्यायात दोन प्रकारचे तारण यांचा उल्लेख केला आहे.
Have you seen it?
ते तुम्ही आजपर्यंत बघितलं आहे का?
The first one is in Romans 5 verse 9.
पहिला तारणाचा उल्लेख रोमकरस पत्र पाचव्या अध्याय आणि त्याच्या नवव्या वचनात केला आहे.
Here it speaks about the blood of Jesus Christ.
इकडे येशू ख्रिस्ताच्या रक्ताद्वारे असं लिहिलं आहे.
By his blood.
त्याच्या रक्ताने.
इन द मिडल ऑफ दॅट वर्स,
त्या वचनाच्या मध्ये.
रोमन्स 5 वर्स 9.
रोमकरस पत्र पाचवा अध्याय नववं वचन.
बाय हिज ब्लड वी आर सेव्ड फ्रॉम द रॉथ ऑफ गॉड.
तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवून आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहोत.
थ्रू हिम,
त्याच्याद्वारे.
इफ जीसस क्राइस्ट हॅड नॉट डाईड अँड शेड हिज ब्लड ऑन द क्रॉस, we would all go to hell.
जर येशू ख्रिस्ताने त्या क्रूसावरचं मरण घेतलं नसतं आणि जर त्याची त्याचं रक्त सांडलं नसतं तर आपण सगळे नरकात गेलो असतो.
There is no other way of having our sins forgiven.
आपल्या पापांची क्षमा होण्याचा दुसरा कुठलाही मार्ग नाही.
God has to declare us righteous before we can enter his presence.
देवाच्या उपस्थितीत आपण प्रवेश करतो ह्या आधी देवाला आपल्याला नीतिमान ठरवावं लागतं.
And that is the meaning of the word here, justified by his blood.
आणि त्याच्या रक्ताने आपण नीतिमान ठरवले जातो त्याचा हाच अर्थ आहे.
His blood declares me righteous.
त्याच्या रक्तामुळे मी नीतिमान असा घोषित केला जातो.
Therefore I am saved.
आणि म्हणून माझं तारण होतं.
What a great salvation that is.
हे किती अद्भुत आणि मोठं तारण आहे.
Salvation from the judgment and the wrath of God.
देवाचा न्याय आणि देवाच्या क्रोधापासून तारण किंवा सुटका.
Have you experienced that?
तुम्ही त्याचा अनुभव केला आहे का?
If you have confessed your sins,
जर तुम्ही तुमचे पाप कबूल केले असतील
to Christ,
ख्रिस्ताला,
and turned from your sins, repented,
आणि तुमच्या पापांपासून तुम्ही जर वळले असाल, तुम्ही जर पश्चाताप केला असेल,
then if you have trusted in Christ alone for salvation,
आणि तारणासाठी जर तुम्ही फक्त ख्रिस्तामध्ये विश्वास केला असला तर,
not Christ plus something else,
ख्रिस्त आणि दुसरी एखादी गोष्ट नाही,
not Christ plus baptism,
ख्रिस्त आणि बाप्तिस्मा नाही,
or Christ plus keeping the Sabbath,
किंवा ख्रिस्त आणि शब्बात पाळणे नाही,
or Christ plus tithing,
किंवा ख्रिस्त आणि दशमांश देणं नाही,
or Christ plus your church,
किंवा ख्रिस्त आणि तुमची मंडळी नाही,
only Christ,
फक्त ख्रिस्त,
only through his blood,
फक्त त्याच्या रक्ताद्वारे,
only through his death and resurrection from the dead,
त्याचं मरण आणि मरण्यातनं पुन्हा उठण्याद्वारेच.
द्वाराने
एक्सपीरियन्स अ ग्रेट सॅल्वेशन.
ह्यामुळे मला एक महान तारणाचा अनुभव होतो.
आय नीड नेव्हर बी जज्ड बाय गॉड.
जेणेकरून माझा कधीच ह्यापुढे देवाद्वारे न्याय होणार नाही.
देन इट स्पीक्स इन द नेक्स्ट वर्स ऑफ अनदर सॅल्वेशन.
आता पुढच्या वचनात ह्यापुढे जाऊन तो एका दुसऱ्या तारणाविषयी बोलतो. हे त्याच समान आहे की एका घराचा पहिले पाया बांधला जातो आणि त्यावर बांधकाम केलं जातं.
एव्हरी हाऊस मस्ट हॅव टू पार्ट.
प्रत्येक घराचे दोन भाग असणं गरजेचं आहे.
फाउंडेशन अँड सुपरस्ट्रक्चर.
पाया आणि त्यावरची इमारत किंवा बांधकाम.
ओनली फाउंडेशन नो सुपरस्ट्रक्चर यू कॅनॉट लिव्ह देअर.
जर फक्तच पाया असेल आणि वरती काहीच बांधलं नाही तर तुम्ही तिकडे राहू शकत नाही.
ओनली सुपरस्ट्रक्चर नो फाउंडेशन इट विल फॉल इन द स्टॉर्म.
आणि जर फक्तच बांधकाम असेल आणि खाली पाया नसेल तर जेव्हा वादळ येईल तेव्हा ते घर कोसळेल.
इट्स लाईक अ ट्री.
ते एका झाडासारखं आहे.
द ट्रंक अँड द रूट्स.
त्या झाडाचं खोड किंवा बुंधा आणि त्याचे मूळ.
इफ देर आर नो रूट्स.
जर मूळ नसले तर
नो फ्रूट.
तर फळ येणार नाही.
इफ देर आर ओनली रूट्स.
आणि फक्तच मूळ असले तर
नो ट्रंक नो फ्रूट.
आणि त्याला खोड किंवा बुंधा नसेल तरी फळ येणार नाही.
द सेम वे.
त्याच प्रकारे
we read here there are two salvation.
आपण इकडे वाचतो की दोन प्रकारचे तारण आहे.
what we spoke of is the foundation.
आपण ज्या विषयी बोललो ते फक्त पाया आहे.
in hebrews 6 it says we should not keep on laying a foundation.
इब्री लोकसपत्राच्या 6व्या अध्यायात असं लिहिलं आहे की आपण फक्तच पाया घालत बसू नये.
most christians are keeping on laying a foundation.
अनेक ख्रिस्ती लोक फक्त पायाच घालत आहेत.
every sunday they rejoice my sins are forgiven.
दर रविवारी ते आनंद करतात की माझे पाप क्षमा झाले आहेत.
I'm saved from the wrath of god.
देवाच्या क्रोधापासून मला सुटका किंवा तारण मिळालं आहे. पण आता ते पुढे म्हणतं
okay through the death of his son we were reconciled to god.
त्याच्या पुत्राच्या मृत्यूद्वारे आपला समेट झाला देवाबरोबर.
now we experience another part of this great salvation.
आता या महान तारणाचा दुसरा एक भाग आपण अनुभवतो.
this time the salvation is not by his blood.
या वेळेस जे तारण आहे ते त्याच्या रक्ताद्वारे नाही.
but by his life.
पण त्याच्या जीवनाद्वारे आहे.
have you experienced the salvation by the life of jesus?
तुम्ही या तारणाचा अनुभव केला आहे का जे आपल्याला येशूच्या जीवनाद्वारे प्राप्त होतं?
No, most people haven't.
नाही, अनेक लोकांनी त्याचा अनुभव केला नाही.
The whole purpose of the Holy Spirit filling us is to give us the life of Jesus.
पवित्र आत्मा आपल्याला भरतो ह्याचा मुख्य उद्देश हाच आहे की तो आपल्याला येशूचं जीवन देतो.
Many people would like to have the ministry of Jesus.
अनेक लोकांना येशूची सेवा प्राप्त करायला आवडेल.
I want to heal the sick and raise the dead.
त्यांना आजारांना बरं करायचं आहे, त्यांना मेलेल्यांना मरणातून उठवायचं आहे.
They don't try to walk on the water.
ते पाण्यावर चालण्याचा मात्र प्रयत्न करत नाही.
They don't try to feed 5000 with 5 loaves.
ते 5 भाकर घेऊन 5000 लोकांना जेवण देण्याचा प्रयत्न करत नाही.
But they try to fool people with fake healings.
पण खोट्या आरोग्यांनी खोट्या चमत्कारांनी ते लोकांना फसवू इच्छितात.
But Jesus lived for 33 and a half years and he had a ministry only पब्लिक मिनिस्ट्री ओनली 3.5 इयर्स.
पण येशू ख्रिस्त 33.5 वर्ष जगला आणि त्याची जाहीर सेवा फक्त 3.5 वर्ष होती.
33.5 इयर्स लिव्ड अ होली लाईफ.
33.5 वर्ष तो एक पवित्र जीवन जगला.
3.5 इयर्स ही हॅड अ पब्लिक मिनिस्ट्री.
3.5 वर्ष त्याची एक सेवा होती.
सो विच इज मोर इम्पॉर्टंट.
मग अधिक महत्वाचं काय आहे?
मिनिस्ट्री ऑर लाईफ.
सेवा की आपलं जीवन?
Jesus had 10 times more time spent in life than in ministry.
येशूने 10 पट जास्त त्याच्या जीवनात वेळ घालवला त्याच्या सेवेपेक्षा.
3.5 इयर्स ministry, 33.5 इयर्स life.
3.5 वर्ष सेवा आणि 33.5 वर्ष जीवन.
To teach us one thing.
आपल्याला एक धडा शिकवण्यासाठी.
Your life is 10 times more important than your ministry.
तुमचं जीवन तुमच्या सेवेपेक्षा 10 पट अधिक महत्वाचं आहे.
You believe that?
तुम्ही यावर विश्वास ठेवता का?
Most preachers and those who serve the Lord think ministry, 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 that's the most important thing.
अनेक प्रचारक आणि जे देवाची सेवा करतात ते हाच विचार करतात की सेवा 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 ती सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे.
I don't despise it.
मी त्याला तुच्छ लेखत नाही.
I resigned my job 45 years ago. 45
वर्षांपूर्वी मी माझ्या नोकरीतनं राजीनामा दिला सेवा करण्यासाठी.
I was doing ministry even before I resigned.
आणि राजीनामा देण्याआधी सुद्धा मी सेवा करत होतो.
For 50 years I've been serving the Lord.
50 वर्षांपासून मी प्रभूची सेवा करत आहे.
But my ministry is not as important to me as my life.
पण माझ्यासाठी माझी सेवा माझ्या जीवना एवढी महत्त्वाची नाही.
How I live with my wife at home is 10 times more important to me than how well I can preach.
मी माझ्या घरी माझ्या पत्नीशी कसा वागतो ते मी कसा प्रचार करतो ह्यापेक्षा माझ्यासाठी 10 पट अधिक महत्त्वाचं आहे.
Can you say that?
तुम्ही असं म्हणू शकता का?
When I was married I did not have any understanding of victory over sin.
जेव्हा माझा विवाह झाला तेव्हा पापावर विजय ह्याबद्दल मला काहीच समज नव्हता.
I was married 43 years ago.
43 वर्षांपूर्वी माझा विवाह झाला.
For the first 6-7 years of that time.
आणि त्यात पहिले 6-7 वर्ष
I had no understanding of victory over sin.
पापावर विजय म्हणजे काय हे मला माहितीच नव्हतं.
I was like those students who get 2% in mathematics because I had bad teachers.
मी त्या विद्यार्थ्यांसारखा होतो ज्यांना गणितात फक्त 2% गुण प्राप्त होतात कारण त्यांचे वाईट शिक्षक आहेत.
So I was defeated.
आणि म्हणून मी पराभूत होतो.
I used to get angry, raise my voice at home.
मी चिडायचो घरी रागाने ओरडून बोलायचो. मी कधीच माझ्या पत्नीवर हात उचलला नाही पण मी खूप चिडायचो. पण मला माहित होतं की येशू ख्रिस्त अशा प्रकारे जगला नसता.
But after about 7 years of married life.
पण माझ्या विवाहित जीवनाच्या 7 वर्षांनंतर
then I began to understand.
मग मी हे समजू लागलो.
There is a life of victory I can have.
की एक विजयाचं जीवन उपलब्ध आहे जे मी मिळवू शकतो.
Which will work in my home.
जे माझ्या घरी काम करेल. जे माझ्या विचारांमध्ये काम करेल.
Which can control my tongue.
ज्याने मी माझ्या जीभेवर ताबा मिळवू शकेल.
Which can control my attitude to other people.
लोकांप्रती माझ्या स्वभावावर मी ताबा घेईन.
Which can control my attitude to money.
पैशांप्रती माझ्या स्वभावावर मी ताबा मिळवू शकेल.
Everything.
आणि सगळ्या गोष्टींवर.
That became most important for me.
ते माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली.
Then my life changed.
मग माझं जीवन बदललं.
Then my life at home changed.
मग माझं घरी असलेलं जीवन बदललं.
And I could live at peace every day 365 days of a year.
आणि वर्षाचे 365 दिवस प्रत्येक दिवशी मी शांतीने समाधानाने जगू शकलो.
And 366 days in a leap year also.
आणि एक लीप वर्ष असल्यास 366 दिवस देखील.
In peace and happiness every day.
Shanti ani anand prati divshi.
Never get being in a bad mood even for 1 minute.
Kadhi hi eka santapta manasthitit eka minta sati kiwa eka kshana sati hi mi nasaycho.
Or being discouraged or gloomy.
Kiwa nirash hon basna khinna hon basna.
You know how many Christians there are who are gloomy.
Tumhala maiti ahe ka kiti Christi loka ahet je khinna ahet.
And they sit at home.
आणि ते घरी बसतात.
And they are quiet.
आणि ते शांत बसून राहतात.
Quiet means they are angry.
शांत बसलेत म्हणजे ते चिडलेले आहेत.
You can't go near them.
तुम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही.
Is this how Jesus lived?
येशू अशा प्रकारे जगत होता का?
I thank God he delivered me from that wretched life of Adam.
मी देवाला धन्यवाद देतो की आदमाच्या त्या भिकार जीवनापासून त्याने माझी सुटका केली.
If you have only been saved from the wrath of God.
जर तुम्ही फक्तच देवाच्या क्रोधापासून तुम्हाला तारण प्राप्त झालं आहे.
By the life of Jesus.
पण येशूच्या जीवनाद्वारे तुम्हाला तारण प्राप्त झालं नाही.
You are like that man Jesus said who laid a foundation but did not build the house.
तर मग तुम्ही त्या मनुष्यासारखे आहात ज्याबद्दल येशू म्हटला त्यांनी पाया बांधला पण त्यावर त्यांनी काहीच बांधला नाही.
Everybody laughs at him.
आणि सगळे त्यावर हसतात.
Especially the demons in hell.
आणि विशेष करून जे नरकामध्ये जे अशुद्ध आत्मा आहेत ते हसतात.
Look at this man.
अरे या मनुष्याकडे बघा. त्याने पाया घातला. त्याच्या जीवनाकडे बघा.
No better than an unbeliever's life.
विश्वास न करणाऱ्यापेक्षा काहीही त्याचं जीवन बरं नाही.
Look at his home life. Just like an unbeliever's life.
त्याच्या पारिवारिक जीवनाकडे बघा. अविश्वासणाऱ्यासारखंच त्याचं जीवन आहे.
But he gets up in the pulpit and says Jesus is the savior.
पण तो प्रचार करताना तर म्हणतो येशू तारण देतो.
And the devil tells the demons.
आणि सैतान त्या अशुद्ध आत्म्यांना सांगतो.
The devil tells all his demons.
सैतान त्याच्या सगळ्या अशुद्ध आत्म्यांना सांगतो.
Don't worry about that man.
त्या मनुष्याची काळजी करू नको.
He's a hypocrite.
तो ढोंगी आहे.
No matter how much he preaches, there will be no lasting work.
त्यांनी कितीही प्रचार केला तरी त्याद्वारे जास्त फळ टिकणार नाही.
So most preachers, the devil tells his demons, don't worry about them. They cannot hinder our ministry.
आणि अनेक प्रचारकांबद्दल सैतान त्याच्या दुष्टात्म्यांना सांगतो ह्यांची काळजी नका करू ह्यांच्यामुळे आपल्या कामाला धोका नाही.
Tells his demons, go after that man.
तो त्याच्या दुष्टात्म्यांना सांगतो ह्या माणसामागे जा.
And that sister.
आणि त्या बहिणी मागे जा.
दे आर नॉट हिपोक्रिट्स.
ते ढोंगी नाहीत.
दे आर पीपल हू व्हॅल्यू देअर लाईफ मोर देन देअर मिनिस्ट्री.
वाट ते असे लोक आहेत की ते त्यांच्या जीवनाला त्यांच्या सेवेपेक्षा जास्त महत्व देतात. आणि शैतान म्हणतो पृथ्वीवर आपण जे काम करत आहोत असेच लोक त्याला उद्ध्वस्त करू शकतात.
Do you want the devil to be afraid of you?
तुमची इच्छा आहे का की सैतानाने तुम्हाला घाबरावं?
I want it very much.
माझी ती खूप इच्छा आहे.
Because there was a time when I was afraid of the devil.
कारण एक काळ असा होता जेव्हा मी सैतानाला घाबरायचो.
But a day came in my life when the Lord said the devil will be afraid of you.
पण माझ्या जीवनात असा एक दिवस आला जेव्हा प्रभू मला म्हटला की आजपासून सैतान तुला घाबरेल.
As he was afraid of Jesus, he'll be afraid of you.
ज्या प्रकारे तो येशूला घाबरायचा त्याच प्रकारे तो तुला देखील घाबरेल.
You know that is God's will for every one of you.
तुम्हाला माहित आहे का की ती देवाची तुमच्यापैकी प्रत्येकासाठी इच्छा आहे?
The devil should be afraid of you.
की सैतानाने तुम्हाला घाबरावं.
But he will not be afraid of you if you are more interested in your ministry than your life.
पण तो कधीच तुम्हाला घाबरणार नाही जर तुम्ही तुमच्या जीवनापेक्षा जास्त तुमच्या सेवेला महत्व देत असाल तर.
There are many people for whom that ministry is 10 times more important than their life.
असे अनेक लोक आहेत ज्यांच्यासाठी त्यांच्या जीवनापेक्षा त्यांची सेवा 10 पटीने अधिक महत्त्वाची आहे.
That is the opposite of Jesus.
ते येशूच्या अगदी विरुद्ध आहे.
For Jesus his life was more important than 10 times more important than ministry.
येशूसाठी त्याचं जीवन त्याच्या सेवेपेक्षा 10 पट अधिक महत्त्वाचं होतं.
If your ministry is 10 times more important than your life.
पण जर तुमची सेवा 10 पटीने अधिक महत्त्वाची असेल तुमच्या जीवनापेक्षा.
Then you got only a foundation salvation.
तर मग तुमच्याकडे फक्तच पाया घातलेलं तारण आहे.
The whole building has not been built.
त्यावरची इमारत तुम्ही बांधलीच नाही.
You're wasting your time.
तुम्ही तुमचा वेळ घालवत आहात.
There is a word in the Bible for the opposite of Christ.
बायबल मध्ये ख्रिस्ताच्या विरोधी असण्याचा एक वेळ एक शब्द आहे. तुम्हाला माहिती आहे तो काय आहे?
Antichrist.
ख्रिस्त विरोधी.
Anti means opposite of Christ.
विरोधी म्हणजे ख्रिस्ताच्या विरुद्ध.
For Christ life was 10 times more important than ministry.
ख्रिस्तासाठी जीवन सेवेपेक्षा 10 पट अधिक महत्त्वाचं होतं.
For those with the spirit of the Antichrist, ministry is 10 times more important than life.
पण ज्यांच्यामध्ये ख्रिस्त विरोधीचा आत्मा आहे त्यांच्यासाठी त्यांची सेवा त्यांच्या जीवनापेक्षा 10 पटीने अधिक महत्त्वाची आहे.
When your life becomes more important than your ministry,
जेव्हा तुमचं जीवन तुमच्या सेवेपेक्षा अधिक महत्त्वाचं होतं.
You can accomplish in 3 years what other people may take 300 years to do.
इतर लोकांना जे करण्यासाठी जे सिद्ध करण्यासाठी 300 वर्ष लागतात ते तुम्ही 3 वर्षात करू शकता.
Wherever you go, God will do something.
तुम्ही जिकडे कुठे जाल देव तुमच्याद्वारे काहीतरी करू शकेल.
Whenever you stand up, God will speak through you.
जेव्हा कधी तुम्ही बोलण्यास उभे राहता देव तुमच्याद्वारे बोलेल.
If you sit down and counsel a person for 2 minutes, there'll be a word of wisdom to that person.
जर तुम्ही 2 मिनिटं जरी बसून कोणाचं मार्गदर्शन केलं तर तुम्ही त्याला देवाकडनं एक बुद्धीचा शब्द देऊ शकाल.
Because you have decided my life is 10 times more important than my ministry.
कारण तुम्ही ठरवलं आहे की तुमचं जीवन तुमच्यासाठी तुमच्या सेवेपेक्षा 10 पट महत्त्वाचं असेल.
If your ministry is more important than your life, you're not a spiritual man, you're a religious man.
जर तुमची सेवा तुमच्या जीवनापेक्षा अधिक महत्त्वाची असेल तर तुम्ही एक आत्मिक व्यक्ती नाही तर तुम्ही एक धार्मिक व्यक्ती आहात.
Let me give you a question. Be honest in the answer you give to yourself.
मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो स्वतःला तुम्ही जे उत्तर द्याल त्यात प्रामाणिक रहा.
Supposing one day,
जर एक दिवस
you read your Bible for half an hour in the morning and prayed.
सकाळी अर्धा तास तुम्ही बायबल वाचलं आणि प्रार्थना केली.
And during the day,
आणि दिवसभरात
you lost your temper once.
तुम्ही एकदा कोणावर तरी चिडता.
Are you disturbed?
तुमची शांती भंग होते का?
Oh, you happy? I read my Bible for half an hour and prayed for half an hour in the morning.
का तुम्ही या गोष्टीमध्ये आनंद करता की मी सकाळी माझा बायबल वाचला आणि प्रार्थना केली?
For religious people, that reading the Bible and praying is more important than whether you lose your temper or not during the day.
धार्मिक लोकांसाठी दिवसभरात तुम्ही कोणावर चिडता का यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे सकाळी अर्धा तास बायबल वाचणं आणि प्रार्थना करणं. आणि
reading the Bible, going to church is more important than lusting after women is not a serious thing.
बायबल वाचणं चर्चला जाणं पण एखाद्या स्त्रीकडे काम इच्छेने बघणं त्याकडे ते एवढ्या गंभीरतेने बघत नाही. पण एक आत्मिक व्यक्तीसाठी
ओव्हरकमिंग सिन इज मोर इम्पॉर्टंट दॅन इव्हन रिडिंग द बायबल.
बायबल वाचण्यापेक्षाही अधिक महत्वाचं त्याच्यासाठी हे आहे की पापावर विजय मिळवणं.
ऑफकोर्स ही सीक्स टू रीड द बायबल.
हो तो बायबल वाचतो.
But supposing one day he was in a rush and he could not read the Bible in the morning.
पण जर एका दिवशी घाई गडबडीत तो सकाळी बायबल वाचू शकला नाही तर.
But he overcame sin throughout the day.
पण दिवसभर त्यांनी पापावर जर विजय मिळवला.
He is at rest.
तर त्याचं मन शांत असतं.
Because even though he didn't read the Bible, he was listening to God throughout the day.
कारण जरी त्यांनी सकाळी बायबल वाचलं नाही तरी तो दिवसभर देवाचं ऐकत होता.
When he was tempted, the Holy Spirit said, "Don't look that side, don't say that thing, you obey."
जेव्हा त्याची परीक्षा झाली आणि त्याला कुठेतरी बघायचं होतं, पवित्र आत्मा त्याला म्हणतो तिकडे बघू नको, त्याने त्या आज्ञेचं पालन केलं.
That is a spiritual man.
त्याला म्हणतात आत्मिक व्यक्ती.
Jesus said, "Man shall live by every word that proceeds from God's mouth."
येशू म्हटला, मनुष्य परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.
And when do we hear the word that proceeds from God's mouth?
आणि देवाच्या मुखातून निघणारे वचन आपण कधी ऐकतो?
When we are tempted.
जेव्हा आपण परीक्षेत पडतो.
Don't look at that picture.
त्या चित्राकडे बघू नको.
Don't speak that word.
तो शब्द बोलू नको.
Don't sign that false statement.
ती खोटी साक्षीवर सही करू नको.
Control yourself now.
आता स्वतःचा ताबा घे.
Forgive that person.
त्या व्यक्तीला क्षमा कर.
Get rid of that jealousy.
तुझ्या मनातला हेवा दूर कर.
Throughout the day God is speaking.
दिवसभर देव बोलत आहे.
Not just reading the Bible half an hour in the morning.
फक्तच सकाळी अर्धा तास बायबल वाचणं नव्हे.
Now don't misunderstand me.
आता माझा गैरसमज करून घेऊ नका.
I have studied the Bible.
मी या बायबलचा अभ्यास
52 years.
52 वर्षांपासून करत आहे.
I think I know it so thoroughly. Better than most people.
आणि अनेक लोकांपेक्षा जास्त चांगल्या प्रीत्या मी हे बायबल समजलो आहे.
I have gone through it so many times.
मी अनेक वेळेस हे बायबल वाचलं आहे.
But my desire is not to go through the Bible 50 times.
माझी ही इच्छा नाही की माझ्या जीवनात मी 50 वेळेस बायबल वाचून पूर्ण करावं.
My desire is the whole Bible must go through me at least once.
माझी इच्छा आहे की जीवनभरात एकदा तरी बायबल माझ्याद्वारे जावं.
A religious man wants to go through the Bible many times.
एक धार्मिक व्यक्तीची फक्त हीच इच्छा आहे की त्याने अनेक वेळेस बायबल वाचावं.
A spiritual man wants the Bible to go through him at least once in his life.
पण एक आत्मिक व्यक्तीची हीच इच्छा आहे की एकदा तरी त्याच्या जीवनामध्ये बायबलने त्याच्याद्वारे जावं.
That is salvation.
त्याला म्हणतात तारण.
Where God's word delivers me from one thing another thing another thing, I'm saved.
जिकडे देवाचं वचन मला एक गोष्ट दुसरी गोष्ट तिसऱ्या गोष्टीपासून माझी सुटका करतं आणि मग मला तारण प्राप्त होतं.
I prayed a prayer number of times.
मी अनेक वेळेस एक प्रार्थना केली आहे.
Lord, before I leave this earth.
प्रभू मी हे जग सोडून जातो त्या आधी.
I want to claim every promise in the Bible that is for me.
बायबल मध्ये प्रत्येक अभिवचन जे तू माझ्यासाठी दिलं आहे त्याचं मला प्रतिपादन करायचं आहे.
Not the promises you gave to Israel, but the promises you gave for man.
जे अभिवचन तू इस्रायलला दिले ते नाही, पण जे अभिवचन तू मला दिले आहे ते सगळे.
I am not interested in possessing the land of Canaan or India or killing any giants or any such thing.
मला कनान देश मिळवायचा नाही, भारत देश मिळवायचा नाही, राक्षस मारायचे नाही, अशी कुठलीही गोष्ट मला नको.
I want to claim every promise in the book that is for me.
पण ह्या पुस्तकातलं प्रत्येक अभिवचन जे माझ्यासाठी आहे ते मला मिळवायचं आहे.
Seek first the kingdom of God and his righteousness.
पहिल्याने त्याचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्यासाठी.
All the things you need on earth will be added to you.
ज्या सर्व गोष्टी ज्याची तुम्हाला गरज आहे ते तुम्हाला मिळतील.
I have proved it for 45 years and I'll prove it till the end of my life.
मी 45 वर्षांसाठी हे सिद्ध केलं आहे आणि माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत मी हे सिद्ध करेल.
Those who honor me, says the Lord, I will honor.
प्रभू म्हणतो जे माझा आदर करतात त्यांचा मी आदर करीन.
I proved it for many years and I continue to prove it till the end of my life.
अनेक वर्षांसाठी मी हे माझ्या जीवनात सिद्ध केलं आहे आणि माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत मी हे सिद्ध करेल.
No weapon formed against you will prosper.
तुझ्यावर चालविण्याकरिता घडिलेले कोणतेही हत्यार तुझ्यावर चालणार नाही.
Every tongue that rises to speak against you will be condemned.
तुझ्यावर आरोप ठेवणाऱ्या सर्व जीवांना तू दोषी ठरवशील.
I proved it so far and I'll prove it till the end of my life.
मी आजपर्यंत हे सिद्ध केलंय आणि माझ्या जीवनाच्या शेवटपर्यंत मी हे सिद्ध करेन.
Every promise I want to experience.
आणि म्हणून प्रत्येक अभिवचनाचा मला अनुभव करायचा आहे.
Be anxious for nothing, the peace of God will guard your mind.
कशाविषयीही चिंताक्रांत होऊ नको, देवाने दिलेली शांती तुमचे अंतकरण व तुमचे विचार राखील.
And many other promises like
that. आणि यासारखे दुसरे अनेक अभिवचन.
Sin shall not rule over you.
पाप तुमच्यावर सत्ता चालवणार नाही.
God is able to give you all grace so that you will never lack for anything.
देव सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल करेल, तुम्हाला कुठलीही गरज नसेल.
I want all these promises.
मला हे सगळे अभिवचन हवे.
I don't want one promise left out before I leave this earth.
ही पृथ्वी सोडून जाण्याआधी मला एकही अभिवचन सोडायचं नाही.
I don't know when the Lord will take me home.
मला माहित नाही कधी मला प्रभू घरी घेऊन जाईल. पण मी एक प्रार्थना केली आहे, प्रभू जोपर्यंत प्रत्येक अभिवचन मी मिळवत नाही तोपर्यंत मला घरी घेऊन जाऊ नको.
आर यू सिरियस अबाउट दॅट?
तुम्ही त्याबद्दल गंभीर आहात का?
Some people are saying I've got to save a lot of money and get all my children married and do all those things. That is their goal in life.
काही लोक म्हणतात मला अनेक पैसे कमवायचे आहेत आणि माझ्या मुलांचं लग्न करायचं आहे. त्यांच्या जीवनात हा ध्येय आहे.
I never have that goal at any time in my life to save a lot of money and get all my children married.
माझ्या जीवनात कधीही माझा असा ध्येय नव्हता की मला पैसे कमवून माझ्या मुलांचं लग्न करायचं आहे.
God will take care of all that if I honor him.
त्या सगळ्या गोष्टींची काळजी देव करेल जर मी त्याचा आदर केला तर.
That is God's business.
तो देवाचा व्यवसाय आहे.
My business is to honor him.
माझा व्यवसाय आहे त्याचा आदर करणं.
Then I prayed a second prayer.
मग मी एक दुसरी प्रार्थना केली.
Lord, I want to obey every commandment that is meant for me before I leave this earth.
प्रभु ही पृथ्वी सोडून जाण्याआधी प्रत्येक आज्ञा जी तू माझ्यासाठी दिली आहे ती मला पाळायची आहे.
Love your enemies.
तुमच्या शत्रूवर प्रेम करा.
How can I do that?
मी ते कसं करू शकतो?
God doesn't give me some enemies.
जर देव मला शत्रूच देणार नाही तर.
So wonderfully God has given me enemies.
आणि म्हणून अद्भुत रीत्या देवाने मला शत्रू दिले आहेत.
I don't have any enemies myself.
माझे स्वतःचे कोणीही शत्रू नाही.
I have about 7 billion friends on this earth.
या पृथ्वीवर 7 अब्ज माझे मित्र आहेत.
More than that, even the animals are my friends.
त्यापेक्षाही जास्त जे प्राणी आहेत ते सुद्धा माझे मित्र आहेत.
All human beings, I have no enemies.
पण सगळे मानव माझे मित्र आहेत.
But some people they think me as their enemy.
पण काही लोक आहेत जे मला त्यांचा शत्रू समजतात.
Especially some believers.
विशेष करून काही विश्वासणारे.
They criticize me, speak evil about me, write against me, all that.
ते माझी टीका करतात, माझी निंदा करतात, माझ्याविषयी लिहितात अनेक गोष्टी.
थँक यू लॉर्ड.
मी म्हणतो धन्यवाद प्रभू. मी कसं काय तुमच्या शत्रूवर प्रेम करा या आज्ञेचं पालन केलं असतं जर माझे शत्रूच नसते तर.
And I'll tell you this, if you're a wholehearted disciple of Jesus.
आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो जर तुम्ही एक उत्साही येशू ख्रिस्ताचे शिष्य असले तर.
The people who speak against you will be believers.
जे लोक तुमचा विरोध करतात ते विश्वासणारे असतील.
Shall I show you from scripture?
मी हे तुम्हाला बायबल मधून दाखवू का?
Who were Jesus' enemies?
येशूचे शत्रू कोण होते?
Was it Pilate, the Roman governor?
रोमन सुभेदार पिला तो होता का?
No.
नाही.
He wanted to set him free.
त्याला तर त्याची सुटका करायची होती.
Even Herod was not his enemy.
हेरोद सुद्धा त्याचा शत्रू नव्हता.
The Roman centurions, they didn't want to kill Jesus.
जे रोमन शताब्दी होते त्यांना येशूचा वध करायचा नव्हता.
He looked at Jesus on the cross and said, "This is the Son of God."
त्यांनी येशूला क्रूसावरती पाहिलं आणि तो म्हटला हा खरोखर देवाचा पुत्र आहे.
Who were the people who wanted to kill Jesus?
येशूचा वध कोणाला करायचा होता?
The prince of devils and spoke evil against him.
जे लोक त्याला भूतांचा अधिपती म्हणायचे आणि त्याच्या विरुद्ध बोलायचे.
So called believers of that time.
त्या वेळेचे विश्वासणारे.
Who studied the Bible regularly, the Pharisee.
जे बायबलचा अभ्यास करायचे जे परुषी लोक होते.
So it will be.
आणि तसंच आजही आहे. तुमच्या बरोबर पण जर तुम्ही येशूचं अनुकरण केलं तर मग हिंदू आणि मुस्लिम लोक तुमच्या विरोधात बोलणार नाही.
Not even the nominal Christian.
नावापुरते असलेले ख्रिस्ती लोक सुद्धा नाही.
It will be those who call themselves believers from some other group.
पण दुसऱ्या एखाद्या गटाचे किंवा पंथाचे जे विश्वासणारे आहेत असे लोक तुमचा विरोध करतील.
Thank God for them.
त्यांच्यासाठी देवाला धन्यवाद असो.
Do you know the Bible says that we must give thanks not only for everything but for every man?
तुम्हाला माहित आहे का बायबल शिकवतं की आपण फक्त सगळ्या सर्व स्थितीत नाही तर प्रत्येक व्यक्तीसाठी देवाला धन्यवाद दिला पाहिजे.
What is the will of God?
देवाची इच्छा काय आहे?
A command that we must obey.
एक आज्ञा जी आपण पाळली पाहिजे.
1 Thessalonians 5 verse 18.
पहिले तेसल 5:18.
In everything give thanks for this is God's will for you in Christ Jesus.
सर्व स्थितीत उपकार स्तुती करा कारण तुम्हा विषयी ख्रिस्त येशू मध्ये देवाची हीच इच्छा आहे.
If you don't give thanks in everything, you are a disobedient child of God.
जर सर्व स्थितीत तुम्ही देवाला उपकार स्तुती करत नाही तर तुम्ही देवाची अवज्ञा करणारे मूल आहात.
You can get baptized, go to church, speak in tongues, but if you don't give thanks for everything, you are living in disobedience.
तुम्ही बाप्तिस्मा घेऊ शकता, मंडळीत जाऊ शकता, अन्य भाषेत बोलू शकता, पण जर तुम्ही सर्व स्थितीत उपकार स्तुती करत नाही तर तुम्ही अवज्ञेमध्ये जगत आहात.
Many areas where we don't know the will of God.
असे अनेक क्षेत्र आहेत जिकडे आपल्याला देवाची इच्छा माहित नाही.
Rent this house or that house.
मी या घरी राहू का त्या घरी राहू.
Not written in the Bible.
ते बायबल मध्ये दिलं नाही.
Marry this girl or that girl.
ह्या मुलीशी लग्न करू की त्या मुलीशी लग्न करू.
Not written in the Bible.
बायबल मध्ये नाही.
This job or that job.
ही नोकरी घेऊ का ती नोकरी घेऊ.
తెలుసుకోవాలి.
There are hundreds of areas where we don't know God's will.
అసే అనేక క్షేత్రం ఆహే జ్యాత్ आपल्याला దేవాచి ఇచ్చా మైట్ నాహీ.
One area we know God's will.
పన్ ఏక క్షేత్రమధ్యే దేవాచి ఇచ్చా आपल्याला మైట్
ఆహే. This is God's will.
ఇక్కడ లీలాయ దేవాచి హిచ్ ఇచ్చా ఆహే.
This is God's will for you who are in Christ Jesus.
तुम्हा विषयी जे ख्रिस्त येशू मध्ये आहे देवाची हीच इच्छा आहे. ती काय आहे?
Everything give thanks.
सर्व स्थितीत उपकार स्तुती करा.
Why are you seeking God's will in 101 other areas when the one area he has shown you his will you're not obeying it?
इतर अनेक क्षेत्रांमध्ये का तुम्ही देवाची इच्छा शोधत आहात जेव्हा ह्या एका क्षेत्रामध्ये तुम्ही ती पाळत नाही? तुम्ही म्हणता प्रभू तुझी इच्छा मला ह्या क्षेत्रामध्ये दाखव त्या क्षेत्रामध्ये
दाखव.
देव म्हणतो जिकडे मी दाखवलं तिकडे तू सुरुवात का नाही करत?
यू हॅव्हंट लर्न्ड एबीसी अँड यू वॉन्ट टू स्टडी फिजिक्स अँड केमिस्ट्री.
तू अ आ ई ई शिकला नाहीस आणि तुला भौतिक शास्त्र आणि रसायनशास्त्र शिकायचं आहे.
बिफोर यू स्टडी फिजिक्स अँड केमिस्ट्री स्टार्ट विथ एबीसीडी.
प्रभू म्हणतो भौतिक शास्त्राच्या आधी तू अ आ ई ई शिक.
इन एव्हरीथिंग गिव्ह थँक्स.
सगळ्या गोष्टींमध्ये सर्व स्थितीत धन्यवाद.
इफ यू हॅव नॉट लर्न दॅट एबीसीडी टिल टुडे स्टार्ट टुडे.
आणि जर आजपर्यंत तुम्ही हा अ आ ई ई शिकले नसाल तर आज सुरू करा.
God is my witness that I give thanks in everything.
मी देवाला साक्षी मानून म्हणतो की मी सर्व स्थितीत उपकार स्तुती करतो.
And not only in everything.
आणि फक्त सर्व स्थितीत नाही.
Ephesians 5.
इफिसकरस पत्र 5वा अध्याय.
It says.
तिकडे लिहिलंय.
Verse 20.
20 वचन.
Always giving thanks for all things.
सर्व गोष्टींबद्दल सर्वदा उपकार स्तुती करा.
In English it is a little clearer. In all things and for all things.
English मध्ये हे स्पष्ट आहे सर्व स्थितीत आणि सर्व गोष्टींबद्दल.
Wonderful.
हे अद्भुत आहे.
This is God's will.
ही देवाची इच्छा आहे.
One more verse.
अजून एक वचन.
I'm giving you a new Bible.
मी तुम्हाला एक नवीन बायबल देत आहे.
Because you didn't read it slowly.
कारण तुम्ही ते मंद गतीने वाचले नाही.
1 Timothy chapter 2.
पहिले तिमोथी याचा दुसरा अध्याय.
Verse 1.
त्याचा पहिला वचन.
I urge you to give thanks on behalf of all human beings.
मी हा बोध करतो की सर्व माणसांसाठी उपकार स्तुती करा.
That's an amazing verse.
ते एक अद्भुत असं वचन आहे.
Give thanks for everybody.
सगळ्या लोकांसाठी उपकार स्तुती करा.
How can I do that?
मी हे कसं करू शकतो?
Because even the evil people what they do God can make it work for good.
कारण जे वाईट लोक सुद्धा जे काही करत असतील त्याद्वारे देव फक्त कल्याण उत्पन्न करतो.
How can I give thanks for an evil man?
एका वाईट व्यक्तीसाठी मी कसं देवाला उपकार स्तुती करू?
Because what he does God makes it work for good.
कारण तो काहीही करत असला तरी देव त्याद्वारे फक्त कल्याण उत्पन्न करतो.
Here is the reason.
त्याचं इतकं कारण आहे.
Romans 8:28.
रोमकरसपत्र 8वा अध्याय 28वं वचन.
This is a great salvation.
हे अद्भुत तारण आहे.
It delivers us from all grumbling, all complaining completely.
आपल्याला सर्व प्रकारच्या तक्रार व कुरकुर करण्यापासून ते आपल्याला वाचवतं.
Romans 8:28 says God causes every single thing to work together for our good if we know, if we love God and we are called according to his purpose.
रोम 8:28 असं म्हणतं परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलाविलेल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात.
This promise is not for everybody.
हे अभिवचन सगळ्यांसाठी नाही.
Before you get excited at this 1 million rupee check.
हा 10 लाखाचा चेक बघून तुम्ही उत्तेजित होण्याआधी.
Just see if it is in your name.
एकदा तपास लावा की हा तुमच्या नावात आहे की नाही.
It may not be in your name.
कदाचित हा तुमच्या नावात नसेल.
Before you get excited about this promise that everything will work for your good.
आणि म्हणून हे अभिवचन बघून उत्तेजित होण्याआधी.
Just wait, just see if it is in your name.
थोडा थांबा आणि बघा की हे तुमच्या नावात आहे की नाही.
For whom is it?
ते कोणासाठी आहे?
Those who love God.
जे देवावर प्रीती करतात.
That means those who love God with all their heart like Jesus said.
याचा अर्थ येशू म्हटला त्याप्रमाणे ते पूर्ण हृदयाने देवावर प्रीती करतात.
You love God with all your heart?
तुम्ही पूर्ण हृदयाने देवावर प्रीती करता का?
You love God more than yourself?
तुम्ही स्वतःपेक्षा जास्त देवावर प्रीती करता का?
More than your boyfriend, girlfriend, money, everything.
तुमच्या मित्रापेक्षा अधिक तुमच्या मैत्रिणीपेक्षा अधिक तुमच्या पैशापेक्षा अधिक तुम्ही प्रेम करता का?
You love God?
तुम्ही देवावर प्रीती करता का?
Somebody could look inside your heart now, could they see a fervent love for God?
जर ह्या क्षणी कोणी तुमच्या हृदयाच्या आत बघू शकत असलं तर ते देवासाठी एक तीव्र प्रीती बघतील का?
Then this check is in your name.
मग हा चेक तुमच्या नावामध्ये आहे.
One more thing.
अजून एक गोष्ट.
See if it's in your name.
तुमचं नावात आहे की नाही हे बघण्यासाठी.
Those who are called according to his purpose.
त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविलेल्यास.
All of us have got our own purpose in life and our ambitions as to what to do.
आपल्या सगळ्यांच्या जीवनात आपले स्वतःचे उद्देश आहेत आणि आपल्याला काय करायचे आहे ते ध्येय आहेत.
This is not for such people.
हे अशा लोकांसाठी नाही.
Most Christians have got their own plans and their own ambitions.
अनेक लोकांच्या त्यांच्या जीवनासाठी स्वतःच्या योजना आहेत, स्वतःचे ध्येय आहेत.
But there are a few Christians who want his purpose and his will alone in their life.
पण काही ख्रिस्ती लोक आहेत ज्यांना फक्तच देवाची योजना आणि फक्तच देवाचं ध्येय हवंय त्यांच्या जीवनात.
This check is in the name of those people.
हा चेक अशा लोकांच्या नावात आहे.
What is his purpose?
त्याचा उद्देश काय आहे?
His purpose is described in the next verse. To make us in the image of his son Jesus Christ.
त्याचा उद्देश पुढच्या वचनात दिला आहे आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे आपल्याला बनवावं. म्हणून
इफ युअर पर्पज इज द सेम इन युअर लाईफ,
जर तुमच्या जीवनात पण हाच उद्देश असला तर.
पीपल से व्हाट आर यू लिव्हिंग फॉर,
आणि लोक म्हणतात तुम्ही कशासाठी जगत आहात.
आय एम लिव्हिंग इन ऑर्डर टू बिकम मोर लाईक जीसस क्राईस्ट.
मी यासाठी जगत आहे की मी अजून आणि अजून येशू ख्रिस्तासारखं व्हावं.
In everything.
सगळ्या गोष्टींमध्ये.
I want to look at all women exactly like Jesus looked at all women.
मला सगळ्या स्त्रियांकडे त्याच नजरेने बघायचं आहे जसं येशू त्यांच्याकडे बघत असे.
If you are not there yet, brothers, I hope that is your goal. If you have not yet reached that level.
जर आजपर्यंत भावांनो तुम्ही त्या स्तराला पोहोचले नसाल.
I hope that is your goal in life.
मी अपेक्षा करतो की जीवनामध्ये हा तुमचा ध्येय आहे.
And that you are coming closer and closer to that goal.
आणि तुम्ही अजून आणि अजून त्याच्या जवळ येत आहात.
Like when you all decided to come to this hall today.
आता आज सकाळी या हॉल मध्ये यायचा जेव्हा तुम्ही निर्णय घेतला.
You may have come by train or car or scooter or whatever it is.
तुम्ही गाडीने आले, ट्रेनने आले, कशाने आले असाल.
But every hour you are coming, every minute you are coming closer to here.
पण दर तासाला, दर मिनिटाला तुम्ही या हॉलच्या जवळ येत होते.
That is how you know you have a goal.
यावरना तुम्ही ओळखू शकता की तुम्हाला एक ध्येय आहे.
You didn't just get into the scooter and drive aimlessly around Hyderabad.
तुम्ही फक्त सकाळी गाडीवर बसून इकडे तिकडे गाडी चालवली नाही.
You would never have reached here.
मग तर तुम्ही कधीच इकडे पोहोचले
नसते. You had a goal.
तुम्हाला एक ध्येय होतं.
And you worked towards that goal to come here.
आणि तुम्ही त्या ध्येयाकडे जाण्यासाठी काहीतरी केलं.
Every left turn, right turn was to come here.
घेतलेलं प्रत्येक डावीकडचं वळण, उजवीकडचं वळण इकडे येण्यासाठी होतं.
The disciple of Jesus has a goal.
आणि येशू ख्रिस्ताच्या खऱ्या शिष्याचं सुद्धा एक ध्येय असतं.
The goal is to become completely like Jesus Christ.
आणि ते ध्येय आहे पूर्णपणे येशू ख्रिस्तासारखं बनणं.
And everything he does is ultimately to reach that goal.
आणि तो जे काही करतो ते हे ध्येय मिळवण्यासाठी करत आहे.
That is the meaning of called according to his purpose.
त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलवले गेले ह्याचा हाच अर्थ होतो.
That is to become like Jesus, to look at money, for example, exactly like Jesus looked at money.
उदाहरणार्थ पैशाकडे त्याच पद्धतीने आपण बघतो ज्या प्रकारे येशू त्या पैशाकडे बघायचा.
Jesus was never happy when he got money.
कधीच पैसे मिळाल्यानंतर येशू आनंदित होत नव्हता.
He wasn't sad when Judas Iscariot stole his money.
जेव्हा यहूदा इस्कारियोत त्याचे पैसे चोरायचा तेव्हा त्याला दुःख होत नव्हतं.
I said, Lord, make me like that.
मी म्हटलो प्रभू मला तसं बनव.
मी वले नानू कोडा जे.
Exactly like that.
मला पूर्णपणे तसं बनव.
Do you want to be like that?
तुम्हाला तसं व्हायचं आहे का?
Do you think Jesus went and fought with Judas Iscariot for stealing his money?
तुम्हाला वाटतं का त्याच्या पैसे चोरल्यासाठी येशू जाऊन यहूदा इस्कारियोतशी लढला?
Do you want to be like Jesus or not?
तुम्हाला येशू सारखं बनायचं आहे की नाही?
See, a lot of people say, I want to be like Jesus.
अनेक लोक म्हणतात मला येशू सारखं व्हायचं आहे.
They don't really want to be like Jesus.
पण त्यांना खरोखर येशू सारखं व्हायचं नाही.
If that is your purpose.
पण जर हा तुमचा उद्देश आहे.
You want to be like Jesus Christ completely.
की तुम्हाला संपूर्णपणे येशू सारखं व्हायचं आहे.
And also in your ministry.
आणि तुमच्या सेवेमध्ये सुद्धा.
Jesus had a ministry also.
येशूकडे एक सेवा सुद्धा होती.
He didn't just sit at home and pray.
तो फक्तच घरी बसून प्रार्थना करत
होता. He served people all the time.
तो सतत लोकांची सेवा करत असे.
So,
म्हणून
if your goal in life is to have a ministry also like Jesus Christ.
जर तुमच्या जीवनाचा उद्देश हा आहे की तुमची सेवा सुद्धा येशू सारखी व्हावी.
I remember when I started preaching.
मला आठवतं जेव्हा मी प्रचार करू लागलो.
I heard some wonderful preachers.
मी काही अद्भुत प्रचारकांचे प्रचार ऐकले.
And I said, Lord, I don't want to be like them.
आणि मी म्हटलो प्रभू मला असं व्हायचं नाही, ह्यांच्यासारखं व्हायचं
नाही. Not because they were bad.
ते वाईट होते म्हणून नाही.
But I am a special person just like any part of the body is special compared to other part.
पण मी एक विशेष व्यक्ती आहे त्याच प्रकारे जसं शरीराचा प्रत्येक अवयव विशेष असतो.
I may not be the most important part of the body.
शरीराचा सगळ्यात मुख्य अवयव कदाचित मी नसेल.
I may be only a little finger or a little nail.
कदाचित मी फक्तच एक लहान करंगळी आहे किंवा त्यावरचं एक लहान नख आहे.
I want to be special.
चालेल, पण मला विशेष व्हायचं आहे.
You must be special as a part of the body of Christ.
आणि ख्रिस्ताचं शरीराचं अवयव होण्याच्या नाते तुम्ही देखील विशेष असलं पाहिजे.
Don't imitate other people's ministry. Imitate their life if they are godly.
आणि म्हणून दुसऱ्या लोकांच्या सेवेचं अनुकरण करू नका, पण जर ते ईश्वर भक्तीत राहणारे लोक असले तर त्यांच्या जीवनाचं अनुकरण करा.
So I wanted to preach like Jesus.
आणि म्हणून येशू जसा प्रचार करायचा मला तसा प्रचार करायचा होता.
I admired some great preachers.
काही महान प्रचारकांचं मी कौतुक करत होतो.
I said, Lord Jesus, you are the greatest preacher of all.
पण मी म्हणायचो, प्रभू येशू तू सर्वश्रेष्ठ प्रचारक आहेस.
I want to read the Bible to see how you preached.
आणि म्हणून मी बायबलचा अभ्यास करू लागलो की तू कसा प्रचार करतो हे
बघायला. I don't want to imitate some well-known American preacher.
एखादा सुप्रसिद्ध अमेरिकेवरच्या प्रचारकाचं मला अनुकरण करायचं नाही.
I'm not judging them. God bless them. Let them do what they like.
मी त्यांचा न्याय करत नाही. देव त्यांना आशीर्वाद देव, त्यांना जे करायचे ते करो.
Jesus is my hero.
पण येशू माझा नायक आहे.
You know, like all these young boys who want to bat like Sachin Tendulkar or something like that.
तुम्हाला माहित आहे का, अनेक तरुण मुलांना सचिन तेंडुलकर जसा बॅटिंग करायचा तशीच बॅटिंग करायची आहे.
So I also have a hero.
माझा पण एक नायक आहे.
That's Jesus Christ.
आणि तो आहे येशू ख्रिस्त.
I'm not a cricketer, I'm a preacher.
मी एक क्रिकेटपटू नाही, मी एक प्रचारक आहे. आणि म्हणून मला येशू सारखा प्रचार करायचा
आहे. Like that boy wants to bat like तेंडुलकर, I want to preach like Jesus Christ.
त्या मुलाला जसं सचिन तेंडुलकर सारखी बॅटिंग करायची आहे, मला येशू सारखं प्रचार करायचं आहे.
So I study the Bible to see how he preached.
आणि म्हणून मी बायबलचा अभ्यास केला हे बघण्यासाठी की तो कसा प्रचार करायचा.
And I didn't get the picture that he preached like these American preachers.
आणि हे अमेरिकेचे प्रचारक जसा प्रचार करतात मला नाही वाटत तो तसा करायचा.
Holding a mic and running up and down the platform.
एक माईक धरून स्टेजवर इकडे तिकडे पळत मला नाही वाटत येशू पळत असे.
I can't imagine Jesus running around saying blessed are the poor in spirit and blessed are the meek and things like that.
मला नाही वाटत येशू इकडे तिकडे पळून म्हणत असेल जे आत्म्याने दीन ते धन्य, जे सौम्य ते धन्य.
I think he sat quietly.
आनंतो
मला वाटतं तो शांतपणे बसून शिकवत
असेल. Sometimes he stood, sometimes he sat.
कधी कधी तो उभा राहत असे, कधी कधी तो बसत असे.
So in the ministry also I wanted to imitate Jesus Christ.
आणि म्हणून सेवेमध्ये सुद्धा मला ख्रिस्ताचं अनुकरण करायचं होतं.
That part of the ministry committed to me.
सेवेच्या त्या भागात जो मला दिला गेला आहे.
Many parts of Jesus' ministry we can never do.
येशू ख्रिस्ताच्या सेवेचे अनेक भाग आपण करू शकत नाही.
For example, he died for the sins of the world. We can't do that.
उदाहरणार्थ तो या जगाच्या पापांसाठी मेला, आपण ते करू शकत नाही.
He walked on the water and
तो पाण्यावर चालला.
That is not necessary for us. We got boats and ships and all that.
आणि आपल्यासाठी ते गरज नाही, कारण आपल्याकडे आज होडी आहे, जहाज आहेत.
So there are many things he did like raising the dead. We don't have to all raise the dead.
Ani tyani melelanna parat uthavla aplyala sagyanna te karnyachi garaj nahi.
But anything you do you must say Lord I want to do it like the way you did it.
Pan tumhi kahi karat asal tar tumhi mhantla pahije ki prabhu tu jasa kela asta mala tasech karayche.
If you play football or volleyball.
Udaharanartha tumhi football kiwa volleyball khelat asle tar.
It's good.
Changli gosht ahe.
It's good exercise.
Ek changla vyayam ahe.
On the football ground and the volleyball court.
Ki football ground var kiwa volleyball court var
you must say how would Jesus play volleyball.
तुम्ही म्हटलं पाहिजे की येशू ख्रिस्त कसा व्हॉलीबॉल खेळला असता.
Or football.
किंवा फुटबॉल कसा खेळला असता.
He won't shout cheater cheater. He won't shout like that.
तो असं म्हटला नसता, अरे हा मला फसवत आहे, हा चिडत आहे, असं तो म्हणत खेळला नसता.
Do you want to do everything like Jesus?
येशू ख्रिस्तासारखं तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आहेत का?
You know one of my sons he worked with those who are mentally retarded.
माझा एक मुलगा मानसिक रित्या ज्यांची वाढ झाली नाही अशा लोकांबरोबर तो काम करत होता.
And he taught them how to play football.
आणि त्याने त्यांना फुटबॉल खेळणं शिकवलं.
Enter into competitions with other teams of mentally retarded.
आणि इतर लोक जे मानसिक रित्या ज्यांची वाढ झाली नाही त्यांच्याबरोबर स्पर्धांमध्ये हे स्पर्धा खेळायचे.
And he showed me a video of one of those games that was being played between these mentally retarded people.
आणि दोन टीम्स ज्यात असे मानसिक रित्या वाढ न झालेले लोक होते त्यांच्यामधला खेळ मला दाखवला
त्यांनी. I'll never forget. There's no football game I can remember like that one.
मी तो खेळ कधीच विसरू शकत नाही. मी असा दुसरा कुठलाही फुटबॉलचा खेळ आजपर्यंत बघितला नाही.
Better than any world cup football anything. It was the best game I ever saw.
वर्ल्ड कप मधल्या एखाद्या खेळापेक्षाही हा उत्तम खेळ होता.
Because of one thing I saw in it.
कारण त्यात मी एक गोष्ट बघितली.
See, this mentally retarded people were all different ages, some big and some small.
हे जे मानसिक रित्या ज्यांची वाढ झाली नाही हे वेगवेगळ्या वयोगटातले होते, काही मोठे काही लहान.
Here was this big man running around with a ball.
आणि इकडे एक मोठा माणूस बॉल घेऊन पळत होता.
And somebody from the other team confronting him.
आणि दुसऱ्या टीम मधून एक व्यक्ती त्याच्या समोर येतो.
He neared the goal with the ball.
आणि हा मोठा माणूस गोल जवळ जातो बॉल घेऊन.
This other man bumped into him.
आणि दुसरा व्यक्ती येऊन ह्याला धडकतो.
And that he was big man, so he stood. The other man fell down.
हा मोठा होता, हा उभा राहिला, दुसरा लहान होता म्हणून तो पडला.
You know what he did?
तुम्हाला माहिती आहे त्याने काय केलं?
He forgot all about scoring the goal.
तो गोल मारणं विसरून गेला.
He picked up this man.
त्याने या लहान मुलाला उचललं.
I said, Lord, make me a Christian like this when I play football.
मी म्हटलं प्रभू मी जेव्हा फुटबॉल खेळतो मला असा एक अशा प्रकारचा तू ख्रिस्ती बनव.
Will you ever do that?
जास्त वाटलंय.
तुम्ही कधी असं कराल का?
I think Jesus may have done that.
मला वाटतं येशूने नक्कीच असं केलं असतं.
These people we despise as being mentally retarded, spiritually they are much ahead of us.
ज्या लोकांना आपण तुच्छ लेखतो की यांची मानसिक वाढ झाली नाही, आत्मिकरित्या ते आपल्या खूप पुढे आहेत. कारण
there is a simplicity about them.
त्यांच्याबद्दल एक साधेपण आहे.
They are like little children.
ते लहान मुलांसारखे आहेत.
Really, you know, to be like Jesus in every area.
आपल्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात येशू सारखं होणं.
Lord, nothing in life is important to me except becoming like Jesus Christ.
Yes, प्रभु माझ्या जीवनात मला दुसरी कुठलीही गोष्ट महत्वाची नाही, सगळ्यात महत्वाची गोष्ट हीच आहे येशू सारखं होणं.
I don't want to win the football game. I want to be like Jesus.
मला फुटबॉलचा खेळ जिंकायचा नाही, मला येशू सारखं व्हायचं आहे.
I want to behave like Jesus on the football field.
मी फुटबॉल खेळताना पण मला येशू सारखं वागायचं आहे.
I want to behave like Jesus in the office.
मी ऑफिसमध्ये सुद्धा मला येशू सारखं वागायचं आहे.
That is the meaning of saved by his life.
येशूच्या जीवनाद्वारे आपलं तारण प्राप्त करण्याचा हाच अर्थ.
Romans 5 we saw that.
रोम 5 मध्ये आपण ते पाहिलं.
Romans 5:10 saved by his life.
रोम 5:10 त्याच्या जीवनाद्वारे तारण प्राप्त करणं.
That is the superstructure of the Christian life.
आणि ख्रिस्ती जीवनाची ही बांधलेली इमारत आहे.
You need to ask yourself whether you only have the foundation.
तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की आजपर्यंत तुमच्याकडे फक्तच ख्रिस्ती जीवनाचा पाया आहे का.
द मेन रिझन वाय द होली स्पिरिट हॅज बीन गिव्हन इज दॅट वी कॅन एक्सपिरियन्स दिस बीइंग सेव्ड बाय हिज लाईफ.
पवित्र आत्मा आपल्याला दिला गेला आहे त्याचं मुख्य कारण हेच आहे की येशूच्या जीवनाद्वारे तारण प्राप्त करण्याचा अनुभव आपल्याला प्राप्त व्हावा.
आय प्रेज गॉड फॉर पेंटिकॉस्टल्स कॅरिझमॅटिक्स who have emphasized the baptism in the Holy Spirit.
मी देवाला धन्यवाद देतो पेंटिकॉस्टल आणि कॅरिस्मॅटिक लोकांसाठी ज्यांनी पवित्र आत्म्याने भरणं, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्मेवर एवढा भर दिला आहे.
But I'm disappointed that they emphasize speaking in tongues so much.
पण माझा आशा भंग होते हे बघून की ते अन्य भाषेत बोलण्याला एवढं प्राधान्य देतात.
That is a good gift.
ते एक चांगलं दान आहे.
But it's not for everybody.
पण ते सगळ्यांसाठी नाही.
God gave me that gift and I've used it for 36 years. It's been very useful.
देवाने मला ते दान दिलं 36 वर्षांपूर्वी आणि ते खूप उपयोगी ठरलं.
It's not the big thing in my life.
पण माझ्या जीवनात सगळ्यात मुख्य गोष्ट ती नाही.
Speaking in tongues for me is like speaking a secret love language between me and my bridegroom Jesus Christ.
माझ्यासाठी अन्य भाषा बोलणं म्हणजे माझा वर जो येशू ख्रिस्त आहे त्याच्याशी एक गुप्त भाषा बोलण्यासारखं आहे.
I don't want anybody else to hear it.
Maji hi ichcha nahi ki dusra lokanni te aikavo.
If I express something loving to my wife at home, I don't want everybody else to hear it.
Mi jar ghari premache don shabd jar maja patni shi bolto maji hi ichcha nahi ki dusranni te aikavo.
So when I speak to Jesus, I don't want other people to hear it.
Ani mhanu jeva mi yeshu shi bolto maji hi ichcha nahi ki dusranni aikavo.
So I can understand when Jesus said when you pray don't let other people know you're praying.
Ani mhanu mi he samju shakto yeshu ka asa mhantla asel ki tumhi jeva prarthna karta konala kalu deu naka.
When I'm praying, I'm not giving a lecture.
मी जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा मी देवाला प्रवचन देत नाही.
I'm speaking to my beloved bridegroom.
मी माझा प्रिय वर जो आहे त्याच्याशी मी बोलत आहे.
So, but that's not the main purpose of giving the Holy Spirit.
पण पवित्र आत्मा आपल्याला दिला गेला ह्याचं मुख्य कारण हे नाही.
Main purpose is that the life of Jesus can be manifested in me.
त्याचं मुख्य कारण हे आहे की येशूचं जीवन माझ्यामध्ये प्रकट होतं.
I can look at children the way Jesus looked at children.
की मी लहान मुलांकडे अशा प्रकारे बघू शकतो ज्या प्रकारे येशू त्यांच्याकडे बघत असे.
If you don't love little children, you are not like Jesus Christ.
जर तुम्ही लहान मुलांवर प्रीती करत नाही तर तुम्ही येशू सारखे नाही.
If you don't know how to smile at little children and speak to little children, you are not like Jesus Christ.
जर लहान मुलांकडे बघून तुम्हाला हसता येत नाही, तुम्हाला त्यांच्याबरोबर खेळता येत नाही, तर तुम्ही येशू सारखे नाही.
When I visit a home, I like to speak to the little children.
मी जेव्हा कुठल्या घरी जातो भेट करण्यासाठी मला लहान मुलांशी बोलायला आवडतं.
It's important for me.
ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.
And I talk to them at their level.
आणि मी त्यांच्या स्तरावर जाऊन त्यांच्याशी बोलतो.
About the things they are interested in.
त्या गोष्टींबद्दल ज्यात त्यांना रस आहे.
Dear brothers and sisters,
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
the great need among Christians in India is to become more like Jesus Christ.
आज भारत देशामध्ये ख्रिस्ती लोकांची सगळ्यात मोठी गरज ही आहे की त्यांनी येशू सारखं व्हावं.
That is why we need to be filled with the Holy Spirit.
आणि म्हणून आपण पवित्र आत्म्याने भरणं गरजेचं आहे.
Because that is the same spirit that lived in Jesus' earthly body for 33.5
कारण हा तोच आत्मा आहे जो येशू ख्रिस्ताच्या शरीरामध्ये 33.5 वर्ष या पृथ्वीवर जगला.
And imagine that same spirit coming and dwelling in this body.
आणि कल्पना करा तोच आत्मा येऊन ह्या जर शरीरात जगला तर
it will produce the same life.
त्याच्याने तेच जीवन तो प्रकट करेल.
It's like the electricity goes through that bulb and produces a light here.
उदाहरणार्थ त्या बल्ब मधून विद्युत शक्ती जाते आणि प्रकाश उत्पन्न होतो.
If I take that bulb and put it in Bangalore, the electricity will produce the same light there also.
मी जर हा बल्ब घेऊन बंगलोर मध्ये लावला तर तिकडे देखील विद्युत शक्ती असाच प्रकाश करेल.
I take it to Africa or China, it will produce the same light there.
किंवा मी आफ्रिकात नेतो, चायना मध्ये नेतो, बल्ब मधून तोच प्रकाश येईल.
It's like that, the Holy Spirit.
पवित्र आत्मा त्याच सारखा आहे.
In Jesus, he produced such a wonderful life.
येशू मध्ये त्याने किती अद्भुत जीवन प्रकट केलं.
In Africa, China, India, Bangalore, Hyderabad, he'll produce the same life.
आणि आज सुद्धा आफ्रिका, चायना, बंगलोर, हैदराबाद, भारत सगळीकडे तो जीवन उत्पन्न करू शकतो.
इफ इट डज नॉट प्रोड्यूस दॅट इन यू,
जर तुमच्यामध्ये ते जीवन ते उत्पन्न होत नसलं,
देन द बल्ब इज फ्यूज. नथिंग रॉंग विथ द इलेक्ट्रिसिटी.
मग त्या बल्बचा फ्यूज उडाला आहे, विद्युत शक्तीचा काहीच दोष नाही.
समथिंग रॉंग विथ यू.
तुमच्या बरोबर काहीतरी चुकलं आहे.
दॅट मीन्स देयर इज सम सिन इन युअर लाईफ विच इज नॉट कन्फेस्ड.
याचा अर्थ तुमच्या जीवनात एक पाप आहे जे तुम्ही कबूल केलेलं नाही.
Or there is a pride in your life.
किंवा तुमच्या जीवनामध्ये गर्व आहे.
गर्वमंदी. I'll tell you what pride is like.
गर्व कशासारखा आहे मी सांगतो.
Pride is like cutting that electric wire.
गर्व म्हणजे ती वायर कापून देण्यासारखा आहे.
That's the end of the light.
वायर कापली म्हणजे प्रकाश तर येणारच नाही.
Doesn't have to be big pride. Small pride is enough.
खूप गर्वाची गरज नाही, छोटा गर्व सुद्धा पुरेसा.
You don't have to cut that wire and separate it by 1 meter.
ती वायर कापल्यावर तुम्ही 1 meter लांब ठेवलं तेव्हा प्रकाश जाणार नाही.
Even 1 millimeter is broken.
एक मिलीमीटर सुद्धा तुम्ही कापलं तरी प्रकाश गेला.
आय बिलीव्ह प्राईड इज द थिंग दॅट हिंडर्स द लाईफ ऑफ गॉड फ्रॉम बीइंग मॅनिफेस्टेड इन मेनी पीपल.
माझा विश्वास आहे की गर्व हे मुख्य कारण आहे ज्यामुळे अनेक लोकांमध्ये देवाचं जीवन प्रकट होत नाही.
So dear brothers and sisters,
आणि म्हणून प्रिय भावांनो आणि बहिणींनो,
let's ask ourselves,
आपण स्वतःला विचारूया,
why can't we experience this being saved by his life?
त्याच्या जीवनाद्वारे जे तारण आपण अनुभवलं पाहिजे ते आपण का अनुभवत नाही आहोत?
The river of God, the Holy Spirit is pictured like a river. Jesus pictured it like a river.
येशूने पवित्र आत्म्याचं चित्रण एका नदीसारखं केलं.
And you know, when the rain falls and the water flows, it always flows to the lowest place first.
Ani tumhala mahit ahe jeva paus padto teva sagyat khalcha cha jaga ahe tikade jaun te pani sachta.
Have you seen sometimes the rain falls and some part of the road there is water?
Tumhi pahila ahe ka paus padlyanantar rastyacha kai bhagavar pani sachta?
Other parts of the water road is dry.
Ani rastyache dusre bhag matra korde rahatat.
One part there's water there.
पण एका भागात पाणी आहे.
Because that was low.
का? कारण तो खालचा भाग आहे, खोल आहे.
Water always goes to the lowest place.
पाणी नेहमी खालच्या बाजूला जातं.
The Holy Spirit always is looking around for the humble person.
आणि पवित्र आत्मा नेहमी बघत आहे की सगळ्यात नम्र व्यक्ती कोण आहे.
And if you have not filled with the Holy Spirit, it's because you're standing on top of some mountain thinking you're such a big man.
आणि जर तुम्ही पवित्र आत्म्याने भरले नाही तर त्याचं एकच कारण आहे की तुम्ही एक कुठल्या डोंगरावर उभा आहात आणि तुम्हाला वाटतं तुम्ही मोठी व्यक्ती आहात.
You cannot experience this salvation.
मग तुम्ही या तारणाचा अनुभव घेऊ शकत नाही.
But the humble will experience this salvation.
पण जो नम्र आहे तो या तारणाचा अनुभव घेऊ शकतो.
So what do we have to be saved from?
मग आपली कशापासून तारण झालं पाहिजे, कशापासून सुटका झाली पाहिजे?
See, when we were born as children of Adam, we inherited the whole nature of Adam.
आदमाचे मुलं म्हणून आपण जेव्हा जन्म घेतला, आपण आदमाचा संपूर्ण स्वभाव घेऊन जन्माला आलो.
So many things.
एवढ्या गोष्टी.
became very easy for us to tell lies.
खोटं बोलणं अगदी सहज झालं.
Very easy to fight with people.
लोकांशी भांडणं अगदी सहज होतं.
From childhood we develop that.
लहानपणापासून आपण या गोष्टी शिकतो.
Grab the best for ourselves.
सर्वोत्तम गोष्टी स्वतःसाठी घेणं.
To be selfish.
स्वार्थी असणं.
To push other people down.
लोकांना खाली ढकलणं.
To think I am greater than other people.
दुसऱ्यांपेक्षा स्वतःला बरं समजणं.
All the life of Adam.
हे आदमाचं जीवन आहे.
To be jealous if somebody is better than me.
दुसरे लोक माझ्यापेक्षा बरे असले तर त्यांचा हेवा करणं.
His house is better than mine.
किंवा त्याचं घर माझ्यापेक्षा चांगलं आहे.
Or his children are doing better than my children.
किंवा माझ्या मुलांपेक्षा जास्त त्याचे मुलं चांगलं करत आहेत.
Or his children married prettier girls than my children.
किंवा त्यांच्या मुलांना सुंदर मुली मिळाल्या माझ्या मुलांपेक्षा.
The life of Adam.
हे आदमाचं जीवन आहे. आणि
can't forgive somebody if they did some wrong to me.
जर कोणी आपल्या विरुद्ध वाईट केलं तर आपण त्यांना क्षमा करू शकत नाही.
Bitterness in the heart.
आपल्या हृदयात कटुता ठेवणं.
This is all the life of Adam.
हे आदमाचं जीवन आहे.
To lust after every pretty woman.
प्रत्येक सुंदर स्त्रीकडे काम इच्छेने बघणं.
You will never allow anybody to lust after your sister.
तुम्ही कधीच तुमच्या बहिणीकडे कोणाला काम इच्छेने बघू देणार नाही.
You will never allow anybody to take off your sister's clothes and look at her.
तुम्ही कधीच तुमच्या बहिणीचे कपडे काढून तिच्याकडे कोणाला बघू देणार नाही.
But you are willing to look at the computer at somebody else's sister whose clothes are all taken off.
पण कॉम्प्युटर वर तुम्ही दुसऱ्या कुठल्या स्त्रीकडे बघता जी दुसऱ्या कोणाची तरी बहीण आहे जिचे कपडे काढले आहेत का?
Because that is not my sister.
कारण ती माझी बहीण नाही.
That is somebody else's sister. Who cares?
ही इतर कोणाची तरी बहीण आहे काय फरक पडतो?
And you pay money to see all that pornography.
आणि हे घाणेरडे चित्र बघण्यासाठी तुम्ही पैसे देखील देता.
Are you a Christian or a devil?
तुम्ही ख्रिस्ती आहात का सैतान आहात?
You're paying money for some woman to take off her clothes just because she's not your sister.
एका स्त्रीने तिचे कपडे काढावे हे बघण्यासाठी तुम्ही पैसे देता का कारण ती तुमची बहीण नाही म्हणून?
Or dance in this filthy way on the movies which you sit and watch.
किंवा जे चित्रपट तुम्ही बघता त्यात किती घाणेरड्या रीत्या मुली नाचतात ते बघण्यासाठी?
Would you like your sister to do that?
की तुमच्या बहिणीने ते केलं तुम्हाला आवडलं असतं का?
No.
नाही.
But that is somebody else's sister.
पण ती दुसरं कोणाची बहीण आहे काय फरक पडतो? हे आहे आदमाचं जीवन.
Myself I must take care of.
माझ्या स्वतःची मी काळजी घेतली पाहिजे.
Will you allow your daughter to do that?
तुम्ही तुमच्या मुलीला ते करू द्याल का?
My daughter, my sister I must take care of.
नाही माझी बहीण माझी मुलगी तिची काळजी घे.
Somebody else's daughter and sister, who cares?
दुसऱ्याची मुलगी काय फरक पडतो?
That is the life of Adam.
हे आहे आदमाचं जीवन.
I'll tell you, you can make any number of resolutions, you can never be saved from it.
मी तुम्हाला सांगतो तुम्ही कितीही जरी निश्चय केले तुम्ही त्यापासून सुटका करू शकत नाही.
You can come to this meeting and say, I will never do that again.
तुम्ही या मीटिंगला येऊन म्हणाल मी परत ते करणार नाही.
I tell you, this week, next week you'll do it.
पण मी सांगतो तुम्ही पुढच्या आठवड्यात ते कराल.
There's only one thing that can save you.
एकच गोष्टीने तुमची सुटका होऊ शकते.
The life of Jesus.
येशू ख्रिस्ताचं जीवन.
If you value the life of Jesus more than ministry of Jesus.
जर येशूच्या जीवनाला तुम्ही येशूच्या सेवेपेक्षा अधिक महत्त्व दिलं तर.
The life of Jesus will save you.
येशूचं जीवन तुमची सुटका करेल.
It will make you love somebody else's sister like your own sister.
त्याने तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीवर असंच प्रेम कराल जसं तुम्ही स्वतःच्या बहिणीवर करता.
Or like you love your mother.
किंवा जसं तुम्ही स्वतःच्या आईवर प्रेम करता.
You cannot lust after your mother and you will not lust after that woman.
तुम्ही स्वतःच्या आईकडे काम इच्छेने बघणार नाही आणि तुम्ही त्या स्त्रीकडे काम इच्छेने बघणार
नाही. You will not lust after your sister and you will not lust after that girl.
तुम्ही स्वतःच्या बहिणीकडे काम इच्छेने बघणार नाही तुम्ही त्या स्त्रीकडे काम इच्छेने बघणार नाही.
You will not cheat your father and you will not cheat that man.
तुम्ही स्वतःच्या वडिलांना फसवणार नाही तुम्ही त्या व्यक्तीला देखील फसवणार नाही.
The life of Adam doesn't care.
पण आदमाच्या जीवनाला फरक पडत नाही.
I want to take care of myself.
मला फक्त स्वतःची काळजी घ्यायची आहे.
Dear brothers and sisters.
माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो.
There is a wonderful salvation available in Christ.
ख्रिस्त येशू मध्ये एक अद्भुत तारण आपल्याला उपलब्ध आहे.
Let's bow our heads.
आपण आपले मस्तक लवूया.
Let's bow our heads in prayer.
आपण प्रार्थना करूया.
Heavenly Father.
स्वर्गीय पित्या.
The things that we have spoken about.
आम्ही ज्या गोष्टींबद्दल आज बोललो.
Make it real in our life.
हे आमच्या जीवनामध्ये खरे ठरू दे.
Give us a hunger and thirst for a better life than we have.
आमच्याकडे आज जे जीवन आहे त्यापेक्षा एक चांगल्या जीवनाची आम्हाला तू भूक आणि तहान दे.
Pray in Jesus' name.
येशूच्या नावात मागतो म्हणून तो ऐक.
आमेन.
आमेन.